दिल बहुत कंफ्यूज करता है, कभी कभी दिमाग की भी सुन लिया कीजिए। आकांक्षा मैं आपके साथ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज सेलेब कट्ट्यावर एक अशी अभिनेत्री येणार आहे जिला एकच अपॉर्च्युनिटी दोनदा मिळाली। हा, मी बोलते आहे माझ्या नवऱ्याची बायको या सिरियल मधल्या शनाया विषयी, म्हणजेच रसिका धबडगावकर विषयी, जी आता फोन लाईनवर आहे। हॅलो रसिका,
कशी आहेस?
खूप छान, खूप छान। तू कशी आहेस?
मी एकदम मजेत आहे आणि ऍक्च्युली सगळेजण खुश आहेत की पुन्हा एकदा तुला पडद्यावर पाहतोय आणि शनायाच्या रोल मध्येच पाहतोय। तुझी एक्साइटमेंट कशी आहे? पहिला दिवस जेव्हा शूट करायला गेली तेव्हा कसं वाटलं होतं?
अरे बापरे, नाही ऍक्च्युली खूप छान वाटलं होतं आणि साधारण काय रिएक्शन असतील सगळ्यांचा, एकदा मी विचार पूर्ण वेळ म्हणजे काही ड्राईव्ह करत होते मी घरापासून सेट पर्यंत, तोच विचार करते की काय एक्झॅक्टली रिएक्शन असणार आहे, काय देईल, काय होणार आहे। किती मजा आली आणि खूप ऑलमोस्ट आय गेस 2 वर्षांनी मी भेटते सगळ्यांना, त्यामुळे इतकं छान वाटलं आणि नेमकं झालं की या सगळ्या कोविड आणि सगळ्या सिच्युएशन मुळे अशी कचकचून मिठी नाही मारता आली कोणाला, तर आल्या आल्या असं कळलं नाही कसं वागायचं काय करायचं ते नक्की। त्यामुळे भावभाव केलं होतं सगळे, पण डेफिनेटली आल्या आल्या पहिल्या दिवशी काम सुरू झालं, त्याच्यामुळे अगदीच लगेच कामाला लागलो आम्ही। पण खरंच म्हणजे मी अगदी सतत या सगळ्यांना सांगते की इन टर्म्स ऑफ माय रिलेशनशिप विथ दीज पीपल, मला वाटतच नाही की मधली 2 वर्ष कुठे गेली, जसं आमचं नातं आधी होतं तसंच आत्ताही वाटतं मला।
सो रसिका बरोबर आपल्या गप्पा ज्या आहेत ना सेलेब कट्ट्यावर अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।